श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा। श्री गणेशाय नमः। सदाशिव अक्षरे चारी, सदा उच्चारी जाची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा। बहुत प्रायश्चित्तांचे निरधार, शास्त्र वक्ते करीति विचार, धरी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या। नामाचा महिमा परमाद्भूत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा। तुष्टी पुष्टी धृती आयुष्य वर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तिही प्रदोष व्रत पूर्ण, यथा सांग करावे। प्रदोष व्रत भावे आचरता, ह्या जन्मी प्रचित पहावी तत्वता, दारिद्र्याणि महाव्यथा, निःशेष पळती षण्मासात। एक संवत्सरे होय ज्ञान, द्वादश वर्षी महद भाग्य पूर्ण, हे जो असत्य मानील व्यास वचन, त्यासी बंधन कल्पांतवरी। त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान, उमावल्लभ चरणी जाचे मन, त्याहुनि पावन कोणी नाही। मृत्युगंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाति निरसोन, ये विषयी इतिहास जान, सूत सांग शौनादिका। विदर्व देशिंजा भूभुज, सत्यरथनामि तेज पुंज, सर्वधर्मरत पराग्रमी सहज, बंदिजन वर्णिति सदा। बहुत दिवस राज्य गरित, परिशिव भजनी नाही रत, त्यावरी शाल्य देशीचा नृपनाथ, बळे आला चालूनिया। आणिक त्याचे आप्त, क्षोणी पाळ साह्य झाले बहुत, सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले। हा एकला ते बहुत, समरस भूमीसी सत्यरथ, धारा तीर्थी पावला मृत, शत्रुनगरात प्रवेशली। राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले नव मास, एकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला। परम सुकुमार लावण्य हरिणी, कंटक सराटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहि मागे पुढे। शत्रू धरितील अकस्मात, म्हणोनी पुढती उठोनी पळत, किंवा ते विद्युल्लता फिरत, अवनीवरी वाट तसे। वस्त्रे अलंकार मंडित, हिर्या ऐसे दंत झळकत, जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होऊनि नृत्य करी। अहा कर्मा जिगती गहन, जिचा अंगुष्टी न पडे सूर्य किरण, ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी। वनी हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती, की भिल्ली रूपे हेमवती, दुस्तर वनी तैसी हिंडे। कर्म नदी चाब्रवाहि जाण, पडली ती सकाढील कोन, असो एका वृक्षाखाली ये बून, परम व्याकुळ पडियेली। शतांची शते दासी, ओळंगती सदैव जिये पासी, इंदुमती नाम ते जियेसी, भूमिवरी लोळत। चहूकडे पाहे दीन वदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी, तो प्रसूत झाली तेच क्षणी, दिव्य पुत्र जन्मला। तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ, बाळ टाकुनी उठत बैसत, गेली एका सरोवरा। उदकांत प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरो निघेतले पाणी, तव ग्राहे नेली ओढोनी, विदारुणी भक्षिली। घोरकर्माचे विंदान वनीये कलारडे राजनंदन, तव उमा नामक विप्र विप्रपत्नी जान विगतधवा पातली। माता पिता बंधु पाही तिये लागी कोनी नाही, एक वर्षाचा पुत्र ती सही कडिये घेबुनी आली तेथे। तो नाही केले नालच्छेदन ऐसे बाळ उमा देखोन, म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकिले दुस्तरवनी। म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेवू चलून, जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षिती लकी। स्तनी दाटुनी फुटला पान्हा ने त्रिढाळित अश्रू जीवना, बाळ पुढे घेऊनी ते ललना मुख कमळी स्तन लावी। संशय समुद्री बडली वेल्हाळ, म्हणे नेबुकी नको बाळ, तब तो कृपाळू पय फेन धवल यती रूप धरुणी पातला। उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी, महद भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला। कोणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सूत, भणंगासी परीस होय प्राप्त तैसे तुझ जाहले। अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत, की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते। ऐसे बोलोनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घे बुनी ते नारी देश ग्रामांतरी हिंडत। ब्रह्मपुत्राचे नाम शुची व्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्म गुप्त, घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घे बुनिया। लोक पुसती उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सूत, ऐसी हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली। घरोघरी भिक्षा मागत शिवालये देखिले अकस्मात, आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी। शिवाराधना गरिदी विधी युक्त तो उमा आली शिवालयात, क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला। आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दीन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती जाहली। ऋषीचे चरण उमा धरित, म्हणे ह्याचा सांगा पूर्व वृत्तांत, त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा। याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण, ह्यावरी शांडिल्य सांगे वरदमान, ह्याचा पिता जान सत्यरथ। तो पूर्वी होता नृप जाण, प्रदोष समयी गरी शिवार्चण, तो शत्रू आले चहू कडून नगर त्याची बेढिले। शत्रुंजी गजबज ऐगून उठिला तैसीच पूजा सांडोन, तब प्रधान आला पुढे धावून शत्रु धरुणी आणिले। त्याचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे, तैसाच जाबुनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा। त्याकरिता ह्या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन, अल्पवयात गेला मरोण म्हणून पूजन न सोडावे। ह्याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली, पूर्व वैरे ओढोनी नेली क्रोधे भक्षिली विदारुणी। हा राजपुत्र धर्म गुप्त ह्याने काहीच केले नाही शिव व्रत, म्हणून या माता पिता रहित अरण्याद पडिला। ह्या करिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदुमौळी, पूजन सांडुनी कदा काळी सर्वथा हि न उठावे। भवानी सबई सबुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवीत वेणुपुरु पुरुहूत वाजवीतसे। अंबुज संभवताल सावरी भार्गविगातसे मधुरस्वरी मृदुंग वाजवी मधुकैडभारी नृत्यगती बाहुनिया। यक्षपती शिव प्राण मित्र हस्तजोडो निओभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती। ऐसा प्रदोष काळीजा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला। तुझा पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा। परान्य जिह्वा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे। मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशूनी प्रदोष व्रत उपदेशिले। पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अति विशेष निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सतकर्म आचरावे। तीन घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमयी भूमी सारभूणी दिव्य मंडप उभारिजे। चित्र विचित्र विदान गर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप की जे शोभायमान रंगमाळा नानापरी। शुभ्रवस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमण मग शिवलिंगस्ताबून पूजा करावी विधियुक्त। प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पुजावे मुरांत का सव्यभागी अग्नीतो। वीरभद्र गजानन अष्टमहा सिद्धि अष्टभैरव पूर्ण अष्ट दिक्पाल पूजन सप्तावरणी शिव पूजा। यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पूर्ण करावे स्तवन शिवाचे। जय जय गौरी नाथ निर्मळ जय जय कोटि चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन। ऐसे प्रदोष व्रत ऐक बून बाळ उपदिशले दोघे जण मग ते एकमेक एकमने करुण राहते झाले एक चक्री। चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै। शिवपूजान द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्महत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य। सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिव भजनी। ब्रह्मपुत्र शुची व्रत एकला नदी तिरी क्रीडत दरळी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला। घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले। राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरु म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा। ह्या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघेश वध्यान शिव स्मरण न विसरती कदाही। ह्यावरी एकता दोघे जण गेले वन विहाराला गुण तो गंधर्व कन्या ये बूण क्रीडता दृष्टि देखिल्या दोघे पाहती दूरुणी परमसुंदर लावण्य खाणी शुची व्रत म्हणे राजपुत्राला गोणी परदारा नयनी न पहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्य दंब संयुक्त महा अनर्थकारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळिये बुनी बाहात तब मुख्य नायिका विराजित अंजुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीण नामा गंधर्व पती त्याची कन्या अंजुमती पिता पुसे महेशा प्रती हे कन्या अर्प कोणाते मग बोले हीम नगजामात धर्मगुप्त सत्यरथाचा सूत तो माझा परम भक्त त्यासी देयी अंजुमती हे पूर्वींचे शिव वचन असो ह्यावरी अंजुमती बाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंजवान दूसरा क्षीरसिंधूदरोहिणी रमण काय आला गलंग धुवोन तैसे राजपुत्राचे वदन अंजुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त आजानुबाहू चापशरमंडित विशाळ वक्षस्थळ चालत करिनायक जावरी ऐसा तो गुणाढ्य देहोनी त्वरित अंजुमती सखया व्रती सांगत तुम्ही तुझ्या वना प्रती जाबुनी समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य मनोनी त्या ललना जात्या झाल्या आणि कावन अंजुमती ऐकली जाणा राजपुत्रा खुणावित भूरुह वल्लव बसरुण एकांती घातले आसन परी वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी बसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजूळ भाषिणी नेत्र कटाक्ष वाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तया ते शृंगार सरोवरा तुजबासी मी वास करी न राज हंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झे पावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अम्बुद मम चित्त शिखी नृत्य करी कवि गुरुहु न तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तात्काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण ह्यावरी धर्म गुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्य भ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वराननी ह्यावरी म्हणे अंजुमती तीन दिवसा येईन ह्या स्थळा प्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलो नि ते चादुर्य राशी वेगे आली पितया पाशी झाले वरदमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला बरतोन बंधुप्रती संगे सर्व वरतमान झांडिल्य गुरूंचे वचन स्मरुण भनती प्रसाद पूर्ण त्याचा गुरुचरणी याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळ मृत्यु भया पासून सर्वदा रक्षी देशिकतो। ह्यावरी ते दोघे बंधू येऊन मातीशी सांगती वरत मान, येरी म्हणे धन्य धन्य शिव भजन फल देत चालिले। ह्यावरी दिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी, गंधर्व राज सह परिवारेसी सर्व सामुग्री घे बुनी आला। दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री बोहत, क्षत्र सेना सुखासन त्वरित धाडुनी उमानविली। यावरी यथा संगलग्न चारी दिवस झाले पूर्ण, काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा। स्वर्गींच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज, लक्षरथ दहा सहस्र गज तेज पुंज एक लक्ष वाजी। एक लक्ष दास दासी अक्षय कोश कोश रत्न राशी, अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल। अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत, उमा दोघा पुत्रा समवेत मान देवुनि बोळविली। सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती, कनक वेत्रवा पाणी पुढे धावती वाहनास वेजिये जा। चतुर्विध वाद्यांजे गजर चतुरंग जालिला दळभार, येऊनि वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पीतयाचे। नगर दुर्गावरुनी अपार उल्लाट यंत्रांचा होत भडी मार, परिगंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे। जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्षण, तो जिताची धरुणी जाण आपला करुन सोडिला। देशो देशींचे व्रजाजन धावती करभार घेऊन, उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ जाहला। मादा उमा बंधु शुची व्रत त्या समवेद राज्य करित, दहा सहस्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले। शांडिल्य गुरु आनून शतपद्म अर्पिले धन, रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिदली। दुर्भिक्ष जल शोष अवर्षण आधिव्याधि वैधव्य मरण, दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली। प्रजाभुदेव दायाद देतीरायासी आशीर्वाद, को नासही नाही खेद सदा आनंद घरो घरी। ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करित, यौवराज्य शुची व्रताते देत पारिपत्य सर्व करी। ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य गरुण, सुदत्त पुत्रासि राज्य देवून, चिंतिता मनी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले। दिव्य देह पाबुनी नृपती माता बंधु समवेत अंशुमती, शिव विमानी बैसती करित स्तुती शिवाची। कैलास पदासी जावून जगदात्मा शिव विलोकून, जय जयकार करुण लोटांगणे घालिती। दीनबंधु जगन्नाथ पतित पावन कृपावंत, हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली। हे धर्म गुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन, लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया। सकळ पापांचे होय क्षय, जेथे जाय तेथे विजय, धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी। प्रदोष महिमा अद्भूत जे आचरती ऐगुनी ग्रंथ, ते कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिभाचा। ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ, त्याची शिव पाठी राकीत सदा हिंडे उमाकांत अंती शिव पद प्राप्त दया। हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरस पद्य रचना फळे आली पाडास कुतर्क वादी जे वायस मुखरोग त्यास नाभडे। जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व साक्षा दुष्ट कर्म मोच गागरमाध्यक्षा नयेसी लक्षा निगमागमा। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचमाध्याय गोढहा। श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।